हॅलो, मोरेश्वर पाटील साहेब बोलतात ना? नमस्कार सर, मी अमित गुजराती बोलतोय परांजपे स्कीम आर्यवर्त प्रोजेक्ट मधून. परांजपे स्कीमच्या आर्यवर्त प्रोजेक्ट मधून बोलतोय सर, राणा प्रताप चौक मधल्या. सर, आपण साईट विजिटला येऊन गेला होता फ्लॅट बघण्यासाठी. हा, तर सर काही फायनलाइज झालं? तुम्ही मला कळवणार होतात. ओके, अजून नाही फायनलाइज झाले का? तसं किती वेळ लागू शकतो सर डिसिजनला? ओके ओके, मग मी तुम्हाला फर्स्ट वीकला एक फोन करून देतो.